दशक एकोणविसावा समास सहावा बुद्धिवाद निरूपण श्रीराम परमार्थी आणि विवेकी त्याचे करणे माने लोकी काजे विवर विवरो चुकी पडोचिने दी श्रीराम जो जो संदेह वाटे मना तो कदापि करीना आदि अंत अनुमाना आणून सोडी श्रीराम स्वतः निस्पृह असेना त्याचे बोलणेची मानेना कठीण आहे जनार्दना राजी राखणे श्रीराम कोणी दाटून उपदेश देती कोणी मध्यावर्ती घालती ते सहजची हळू पडती लालचीने श्रीराम जयास सांगावा विवेक तोची जाणावा प्रतिकुंचक पुढे पुढे नाशक कारबार होतो श्रीराम भावास भाऊ उपदेश देती पुढे पुढे होते फजीती ओळखीच्या लोकात महंती मांडूची नये श्रीराम पहिले दिसे परीनाशे विवेकी मान्य करीती कैसे अविवेकी ते जैसे तैसे मिळती तेथे श्रीराम भ्रतार शिष्य स्त्री गुरु हाही फटकाळ विचारू नाना भ्रष्टाकारी प्रकारू तैसाची आहे श्रीराम प्रकट विवेक बोलेना झाका तापा करीजना मुख्य निश्चयानुमाना आणूचने दी श्रीराम हुकी सरिसा भरी भरे विवेक सांगता न धरे दुरी दृष्टीचे पुरे साधू नव्हेती श्रीराम कोणास काहीच न मागावे भगवत भजन वाढवावे विवेक बळे जनला वावे भजनाकडे श्रीराम परांतर रक्षायांची कामे बहुत कठीण विवेक वर्मे स्वैजेने स्वधर्मे लोकराहाटी श्रीराम आपण तुरुकु गुरु केला शिष्य चांभार मेळविला नीच यातीने नाशला समुदाव श्रीराम ब्राह्मण मंडळ्या मेळवाव्या भक्त मंडळ्या मानाव्या संत मंडळ्या शोधाव्या भूमंडळी श्रीराम उत्कट भव्य तेची घ्यावे मळमळीत अवघेजी टावकावे निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी श्रीराम अक्षर बरे वाचणे बरे अर्थांतर सांगणे बरे गाणे नाचणे अवघेची बरे पाठांतर श्रीराम दीक्षा बरी मित्री बरी तीक्ष्ण बुधी राजकारण बरी आपण आस राखे नानापरी अलिप्तपणे श्रीराम अखंड हरिकथेचा छंदू सकळास लागे नामवेदू प्रकट दयाचा प्रबोधू सूर्य जैसा श्रीराम दुर्जनासी राखो जाणे सज्जनासी निवऊ जाणे सकळांचे मनीचे जाणे ज्याचे त्यापरी श्रीराम संगतीचे मनुष्य पालटे उत्तम गुण तत्काळ उठे अखंड अभ्यासी लगटे समुदाव श्रीराम जेथे तेथे नित्य नवा जनासी वाटे हा असावा परंतु लालचीचा गोवा पडोचिने दी श्रीराम उत्कट भक्ती उत्कट ज्ञान उत्कट चातुर्य उत्कट भजन उत्कट योग अनुष्ठान ठाई ठाई श्रीराम उत्कट निस्पृहता धरिली त्याची कीर्ती दिगांती फाकली उत्कट भक्तीने निवाली जनमंडळी श्रीराम काही एक उत्कटे विण कीर्ती कदापि नव्हे जाण उगेच वणवण हिंडोन काये होते श्रीराम नाही देह्याचा भरवसा केव्हा सरेल वयसा प्रसंग पडेल कैसा कोण जाणे श्रीराम या कारणे सावधान असावे जितके होईल तितुके करावे भगवत कीर्तीने भरावे भूमंडळ श्रीराम आपणास जे जे अनुकूळ ते करावे तात्काळ होईना त्यास निवळ विवेक समजावा श्रीराम विवेकामध्ये सापडेना ऐसे तो काहीच असेना एकांती विवेक अनुमाना आणून सोडी श्रीराम अखंड तज वीजा चालना जेथे पाहाता काय उणे तेथे एकांते विण प्राणी अंते बुद्धि कैसी श्रीराम एकांती विवेक करावा आत्मा राम ओळखावा येथून तेथ वरी गोवा काहीच नाही श्रीराम इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे बुद्धिवाद निरूपण नाम समास सहवा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ दशक एकोणीसावा समास सातवा यत्न निरूपण श्रीराम कथेचे घमंड भरून जावे आणि निरूपणी विवरावे उणे पडोचिने दावे कोणी एक विषयी श्रीराम भेजणार खाले पडिला तो भेजणारी जाणितला नेणतालोक उगाच राहिला टकमका पाहात श्रीराम उत्तर विलंबी पडिले श्रोतयाश कळो आले म्हणजे महत्व उडाले वक्तयाचे श्रीराम थोडे बोलोनी समाधान करणे रागे जोन तरी मन धरणे मनुष्यवेधी लावणे कोणी एक श्रीराम सोसवेना चिणचिण केली तेथे तामसवृत्ती दिसोना आली आवघी आवडी उडाली श्रोतयाची श्रीराम कोण कोण राजी राखिले कोण कोण मनी भंगिले क्षणक्षणा परीक्षिले पाहिजे लोक श्रीराम शिष्य विकल्पे रान घेतो गुरु मागे मागे धावतो विचार पाहो जाता तो विकल्पची अवघा श्रीराम आशाबधी क्रियाहीन नाही चातुर्याचे लक्षण ते महंतीची भणभण बंद नाही श्रीराम ऐसे गोसावी हळू पडती ठाई ठाई कष्टी होती तेथे संगतीचे लोक पावती सुख कैचे श्रीराम जिकडे तिकडे कीर्ती माझे सकट लोक सकट लोकास हव्यास उपजे लोकराजी राखोन की जे सकळ काही श्रीराम परलोकी वास करावा समुदाव उगाच पाहावा मागण्याचा तगादा न लबावा काही एक श्रीराम जिकडे जग तिकडे जगन्नायक कळला पाहिजे विवेक रात्री दिवस विवेकी लोक सांभाळीत जाती श्रीराम जो जो लोक दृष्टीस पडिला तो तो नष्ट ऐसा कळला अवघेच नष्ट एकला भला काशावरुनी श्रीराम वोस मुलकी काये पहावे लोका वेगळे कोठे राहावे तरे खोटी सांडते घ्यावे काही एक श्रीराम तस्मात लोकिकी वर्तता नये त्यास महंती कामा नये परत्र साधनाचा उपाये श्रवण करून असावे श्रीराम आपणाशी बरे पोहता नये लोक बुडवावयाचे कोण कार्य गोडी आवडी वाया जाये विकल्पची अवघा श्रीराम अभ्यासे प्रकट भावे नाही तरी झाकोन सावे प्रकट होऊन नासावे हे बरे नव्हे श्रीराम मंद हळूहळू चालती चपळ कैसा अटोपती अरबी फिरवणार तो कैसा असावा श्रीराम हे धकाधकीची कामे तीक्ष्ण बुद्धीची वरमे भोळ्या भावार्थे संभ्रमे कैसे घडे श्रीराम शेत केले परीवाहेना जवार केले परी फिरेना जनमेळविले परीधरेना अंतर्यामी श्रीराम जरी चढती वाढती आवडी उठे तरी परमार्थ प्रगटे घस घस करिता विटे सगट लोकू श्रीराम आपले लोकासमानेना लोकांचे आपणासमानेना अवघात विकल्पची मना समाधान कैचे श्रीराम नासक दीक्षा सिंतरु लोक तेथे कैचा असेल विवेक जेथे बळावला अविवेक तेथे राहणे खोटे श्रीराम बहुत दिवस श्रम केला सेवटी अबघाची वेर्थ गेला। आपणास ठाकेना गलबला कोणी करावा श्रीराम। संगीत चालिला तरी तो व्याप, नाही तरी अबघाची संताप। क्षणक्षणा विक्षेप किती म्हणवनी सांगावा श्रीराम। मूर्ख मूर्खपणे भरंगळती, ज्ञाते ज्ञातेपणे कळ्हो करीती। होते दोहीकडे फजीती लोकामध्ये श्रीराम। कारबार आटोपेना करवेना, आणि उगेही राहेना। या कारणे सकळजना काये म्हणावे श्रीराम। नाशक उपाधीस सोडावे, वयसार्थकी घालावे। परिभ्रमणे कंठावे कोठे तरी श्रीराम। परिभ्रमण करीना, दुसऱ्याचे काहीच सोसीना। तरी मग उदंड यातना विकल्पाची श्रीराम। आता हे आपणाची पाशी, बरे विचारावे आपणाशी। अनुकूळ पडेल तैसी वर्तणूक करावी श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे येत्न निरूपण नाम समास सात्वा। श्रीराम श्रीराम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। दशक एकोणविसावा, समास आठवा, उपाधि लक्षण निरूपण। श्रीराम। सृष्टीमध्ये बहुलोक, परिभ्रमणे कळे कौतुक। नाना प्रकारीचे विवेक आढळू लागती श्रीराम। किती प्रपंची जन अखंड वृत्ती उदासीन। सुख दुःखे समाधान दंडळेना श्रीराम। स्वभावेची नेमक बोलती, सहजची नेमक चालती। अपूर्व बोलण्याची स्थिती सकळाशी माने श्रीराम। सहजची ताळज्ञान येते, स्वभावेची रागज्ञान उमटते। सहजची कळत जाते न्याये नीती लक्षण श्रीराम। एखादा आडळे गाजी, सकळ लोक अखंड राजी। सदा सर्वदा आवडीताजी प्राणीमात्राची श्रीराम। चुकोन उदंड आडळते, भारी मनुष्य दृष्टीस पडते। महंताचे लक्षणसे वाटते अकस्मात श्रीराम। ऐसा आडळता लोक चमत्कारे गुणग्राहिक। क्रिया बोलणे नेमक प्रत्ययाचे श्रीराम। सकळ अवगुणामध्ये अवगुण, आपले अवगुण वाटते गुण। मोठे पाप करंटपण चुके नाकी श्रीराम। डोळेची काम होते सदा, जे जपल्याचे नवे सर्वदा। तेथे पीळपेचाची आपदा आडळेची ना श्रीराम। एकाशी अभ्यासिता न ये, एकाशी स्वभावेची ये। ऐसा भगवंताचा महिमा काय कैसा कळेना श्रीराम। मोठी राजकारणे चुकती, राजकारणा वेढा लागती। नाना चुकीची फजीती चहूकडे श्रीराम। या कारणे चुको नये, म्हणजे उदंड उपाये। उपायाचा अपाये चुकता होये श्रीराम। काये चुकले ते कळेना, मनुष्याचे मनची वळेना। खबळला अभिमान गळेना दोहीकडे श्रीराम। आवगे फडची नाशती, लोकांची मने भंगती। कुठे चुकते युक्ती काही कळेना श्रीराम। व्यापे विण आटोप केला, तो अवघा घसरतची गेला। अकलेचा बंधनाही घातला दुरी दृष्टीने श्रीराम। एखादे मनुष्य ते शिळे, त्याचे करणेची बावळे। नाना विकल्पाचे जाळे करून टाकी श्रीराम। ते आपणाशी उकलेना, दुसऱ्यास काहीच कळेना। नाचे विकल्पे कल्पना ठाई ठाई श्रीराम। त्या गुप्त कल्पना कोणास कळाव्या, कोणे येऊन आटोपाव्या। ज्याच्या त्याने कराव्या बळकट बुद्धी श्रीराम। ज्याशी उपाधी आवरेना, तेणे उपाधी वाढवावीना। सावचित करून या मना समाधाने असावे श्रीराम। धाव धाव उपाधी वेष्टी, आपण कष्टी लोक ही कष्टी हे कामानये गोष्टी कुसुमशेषी श्रीराम लोक बहुत कष्टी झाला आपणही अत्यंत त्रासला व्यर्थची केला गलबला कासयासी श्रीराम असो उपाधीचे काम ऐसे काही बरे काही काणोसे सकळ समजोन ऐसे वर्तता बरे श्रीराम लोकापाशी भावार्थ कैचा आपण जगवावा तयांचा शेवट उपंढर कोणाचा पडोची नये श्रीराम अंतरात्म्याकडे सकळ लागे निर्गुणी हे काहीच न लगे नाना प्रकारीचे दगे चंचळामध्ये श्रीराम शुद्ध विश्रांतीचे स्थळ ते एक निर्मळ निश्चळ तेथे विकारचे सकळ निर्विकार होती श्रीराम उद्वेग अवघे तुटो निजाती मनाशी वाटे विश्रांती ऐसी दुर्लभ परब्रह्मस्थिती विवेके सांभाळावी श्रीराम आपणास उपाधी मुळीच नाही ऋणानुबंधे मिळाले सर्वही आल्या गेल्याची क्षिती नाही ऐसे झाले पाहिजे श्रीराम जो उपाधीस कंटाळला तो निवांत होऊन बैसला आटोपेना तो गलबला कासयासी श्रीराम काही गलबला काही निवळा ऐसा कंठीत जावा काळ जेणेकरिता विश्रांती वेळ आपणाशी फावे श्रीराम उपाधी काही राहत नाही समाधाना येवडे थोर नाही नरदेहे प्राप्त होत नाही क्षणक्षणा श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उपाधी लक्षण निरूपण नाम समास आठवा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ दशक एकोणीसावा समास नववा राजकारण निरूपण श्रीराम ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास तेने अखंड सावकाश एकांत सेवावा श्रीराम जेथे तजवी जा कळती अखंड चालना निघती प्राणीमात्राची स्थितीगती कळो येते श्रीराम जरी हा चालनाची करीना तरी काहीच उमदेना हिसेब झाडाची पाहिना दिवाळखोर श्रीराम एक मिराशी साधिती एक सिद्ध्यागवसिती व्यापकपणाची स्थिती ऐशी आहे श्रीराम जेणे जे जे मनी धरिले ते आधीच समजले कृत्रिमावघेची खुंटले सहजची येणे श्रीराम अखंड राहाता सलगी होते अतिपरिचय अवज्ञा घडते या कारणे विश्रांती ते घेता नये श्रीराम आळसे आसळस केला तरी मग कारभारची बुडाला अंतरहेत चुकत गेला समुदायाचा श्रीराम उदंड उपासनेची कामे लावीत जावी नित्यनेमे अवकाश कैचा कृत्रिमे करावयासी श्रीराम चोर भांडारी करावा घसरताच सांभाळावा गोवा मूर्खपणाचा काढावा हळूहळू श्रीराम या अवघ्या पहिल्याच गोष्टी प्राणी कोणी नभता कष्टी राजकारणे मंडळवेष्टी चहूकडे श्रीराम नष्टासी नष्ट योजावे वाचाळासी वाचाळ आणावे आपणावरी विकल्पाचे गोवे पडोचने दी श्रीराम काटीने काटी झाडावी झाडावी परी ते कळोने दावी कळकटेपणाची पदवी असो द्यावी श्रीराम न कळता करी कार्य जेते ते काम तत्काळचे होते गचगचे तपडता ते चमत्कारे नव्हे श्रीराम ऐकोनी आवडी लागावी देखोनी बळकटची भावी सलगीने आपली पदवी सेवकामध्ये श्रीराम कोणी एक काम करिता होते न करिता ते मागे पडते या कारणे ढिलेपणते असोचिनये श्रीराम जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला, जो आपण जी कष्ट गेला तोची भला श्रीराम, अवघ्यास अवघे कळले तेव्हा ते रिते पडिले, या कारणे ऐसे घडले न पाहिजे की श्रीराम। मुख्य सूत्र हाती घ्यावे, करणे ते लोका करवी करवावे, कित्येक खलक उगवावे राजकारणामध्ये श्रीराम। बोलके पहिलवान कळकटे, तयासीच व्यावे झटे, दुर्जने राजकारण दाटे ऐसे न करावे श्रीराम। ग्रामण्य वर्मी सापडावे, रगडून पीठची करावे, करूनी मागुती सावरावे बुडवू नये श्रीराम। खळ दुर्जनाशी भ्याले, राजकारण नाही राखिले, तेणे अवघे प्रकटताले बरे वाईट श्रीराम। समुदाव पाहिजे मोठा, तरी तनावा असाव्या बळकटा, मठ करूनी ताठा धरू नये श्रीराम। दुर्जन प्राणी समजावे, परी ते प्रकट न करावे, सज्जना परी साळवावे महत्व देऊनी श्रीराम। जनामध्ये दुर्जन प्रगट, तरी मग अखंड खटकट, या कारणे ते वाट बुझूनी टाकावी श्रीराम। गनिमाच्या देखता फौजा, रणशूरांच्या फुरफुरीती भूजा, ऐसा पाहिजे की राजा कई पक्षी परमार्थी श्रीराम। तयास देखता दुर्जन धाके, बैसवी प्रचितीचे तडाखे, बंड पाषांडाचे वाखे सहजची होती श्रीराम। हे धूर्तपणाची कामे, राजकारण करावे नेमे, ढिलेपणाच्या संभ्रमे जाऊ नये श्रीराम। कोठेच पडेना दृष्टी, ठाई ठाई त्याच्या गोष्टी, वाग्विळासे सकळ दृष्टी वेधिली तेने श्रीराम। हुंब्यासी हुंबा लावून द्यावा, टोणप्यास टोणपा आणावा, लौंदास पुढे उभा करावा दुसरा लौंद श्रीराम। धटासी आणावा धट, उद्धटासी पाहिजे उद्धट, खटनटासी खटनट अगत्य करी श्रीराम। जैशास तैसा जेव्हा भेटे, तेव्हा मजालसी थाटे, इतके होते परीधनी कोठे दृष्टी सनपडे श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे, राजकारण निरूपण नाम समास नववा। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक एकोणीसावा, समास दहावा, विवेक लक्षण निरूपण। श्रीराम, जेथे अखंड नाना चारणा, जेथे अखंड नाना धारणा, जेथे अखंड राजकारणा मनासी आणती श्रीराम। सृष्टीमध्ये उत्तम गुण, तितुके चाले निरूपण, निरूपणा विणक्षण रिकामा नाही श्रीराम। चर्चा आशंका प्रत्योत्तरे, कोण खोटे कोण खरे, नाना वगतृत्वे शास्त्राधारे नाना चर्चा श्रीराम। भक्तिमार्ग विशद कळे, उपासना मार्गा कळे, ज्ञान विचार निवळे अंतर्यामी श्रीराम। वैराग्याची बहुआवडी, उदास वृत्तीची गोडी, उदंड उपाधी तरी सोडी लागोचने दी श्रीराम। प्रबंधाची पाठांतरे, उत्तरासी संगीत उत्तरे, नेमक बोलता अंतरे निवबी सकळांची श्रीराम। आवडी लागली बहुजना, तेथे कोणाचे काही चालेना, दळवट पडला अनुमाना येईल कैसा श्रीराम। उपासना करुनिया पुढे, पुरवले पाहिजे चहूकडे, भूमंडळी जिकडे तिकडे जाणती तया श्रीराम। जाणती परी आडळेना, काये करीतो ते कळेना, नाना देशीचे लोकनाना येऊन जाती श्रीराम। तितुक्यांची अंतरे धरावी, विवेके विचारे भरावी, कडो विकडीची विवरावी अंतकरणे श्रीराम। किती लोक ते कळेना, किती समुदाव आकळेना, सकळ लोक श्रवण मनना मध्ये घाली श्रीराम, फड समजावीसी करणे गद्यपद्य सांगणे परांतरासी राखणे सर्व काळ श्रीराम, ऐसा ज्याचा दंडक अखंड पाहाणे विवेक, सावधा पुढे अविवेक येईल कैचा श्रीराम, जितुके काही आपणाशी ठावे तितुके हळूहळू शिकवावे, शहाणे करुनी सोडावे बहुतजन श्रीराम, परोपरी शिकवणे आडणुका सांगत जाणे, निवळ करुनी सोडणे निस्पृहाशी श्रीराम, होईल ते आपण करावे न होता जना करवी करवावे, भगवत भजन राहावे हा धर्म नवे श्रीराम, आपण करावे करवावे आपण विवरावे विवरवावे, आपण धरावे धरवावे भजन मार्गा श्री श्रीराम, जुन्या लोकांचा कंटाळा आला तरी नूतन प्रांत पाहिजे धरिला, जितुके होईल तितुक्याला आळस करू नये श्रीराम, देह्याचा अभ्यास बुडाला म्हणजे महंत बुडाला, लागवेगे नूतन लोकाला शहाणे करावे श्रीराम, उपाधीत सापडो नये उपाधीस कंटाळो नये, निसुगपण कामा नये कोणी एक विशी श्रीराम, कामनाशणार नाशते आपण वेडे उगेच पाहाते, आळसी हृदय शून्यते काये करू जाणे श्रीराम, धकाधकीचा मामला कैसा घडे अशक्ताला, नाना बुद्धी शक्ताला म्हणोनी शिकवाव्या श्रीराम, व्याप होईल तो राहावे व्याप राहाता उठोन जावे, आनंदरूप फिरावे कोठे तरी श्रीराम, उपाधी पासुनी सुटला तो निस्पृहपणे बळावला, जितकडे अनुकूळ तिकडे चालिला सावकाश श्रीराम, कीर्ती पाहता सुख नाही सुख पाहता कीर्ती नाही, केल्या वीण काहीच नाही कोठे तरी श्रीराम, येरवी काय राहते होणार तितुके होऊन जाते, प्राणी मात्रा शक्त ते पुढे आहे श्रीराम, आधीच तकवा सोडिला मधेची धीवसा सांडिला तरी संसार हा शेवटाला कैसा पावे श्रीराम, संसार मुळीच नाशका विवेके करावा नेटका, नेटका करिता फिका होत जातो श्रीराम, ऐसा याचा जिनसाना पाहता कळो येते मना, परंतु धीर सांडावाना कोणी येके श्रीराम, धीर सांडिता काये होते अवघे सोसावे लागते, नाना बुद्धी नाना मते शहाणा जाणे श्रीराम, इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विवेक लक्षण निरूपण नाम समास दहावा, श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ।